सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे
लाइट्स कैमरा एक्शन
इन द स्पॉटलाइट।
हाय मी स्वप्निल जोशी, तुम्ही ऐकताय लाइट्स कैमरा एक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
एक्शन।
मी एका लय भारी लय रोमॅन्टिक हिरोच्या बाजूला बसलेली आहे, जो राजगिऱ्याचा लाडू खातोय सध्या, पण त्याची वॅनिटी व्हॅन आहे आणि ह्याच्यामध्ये छान असं सगळं मेकअपचं सामान म्हणा किंवा छोटा मायक्रोवेव्ह, छोटं फ्रीज, टीव्ही, एसी असलेलं असं छान चकचकीत अशा वॅनिटी व्हॅनमध्ये मी बसली आहे आणि माझ्यासोबत आहे द सुपर रोमॅन्टिक स्वप्निल जोशी।
हॅलो हॅलो, थँक्यू फॉर द विसल्स, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू। हाय श्रुती।
वेल, स्वप्निल सध्या एका फिल्मच्या शूटमध्ये आहे आणि त्याच्या ह्या सेटवरच मी येऊन म्हटलं चला ह्याला गाठूयात। सो स्वप्निल, आपण जाऊयात तुझ्या जन्माच्या वेळेस, म्हणजे 18th of October।
बरोबर।
हा, मुंबईत तुझा जन्म झाला, तर तू तेव्हा कुठे राहायचास, ते घर कसं होतं?
मी गिरगावात राहायचो, झावबाची वाडी, लक्ष्मीबाईची चाळ, 2 नंबरची खोली। गिरगावच्या मनाने माझं घर खूप मोठं होतं, 200 स्क्वेअर फीटचं घर होतं माझं, कारण गिरगावात जनरली 90 स्क्वेअर फीट 100 स्क्वेअर फीटची घरं असतात आणि त्याच्यात लोक आयुष्यभर संसार करतात। आमचं मोठं घर होतं, 2 खोल्या होत्या आणि बैठी चाळ होती, झावबावाडी, लक्ष्मीबाईची चाळ, पण त्यात त्यांना चार चाळी म्हणायचे, कारण त्या चार चाळी इतक्या बाजूबाजूला आहेत अशा क्लस्टरमध्ये की अरे कुठे राहतो तो, तो चार चाळीत राहतो, म्हणजे त्या चार चाळी, म्हणजे 21B, 21C, 23D, 23E अशा चार चाळी होत्या। त्यातल्या 21B मध्ये 2 नंबरची खोली, ज्याला लक्ष्मीबाईची चाळ म्हणायचे, कारण एक कोणतरी मालकिणीबाई होती, त्या त्यांचं नाव लक्ष्मी असावं अशी आख्यायिका आहे, तर ते लक्ष्मीबाईच्या चाळीत जन्म झाला आणि तिथेच लहानाचा मोठा झालो।
सो या आठवड्यात तुम्हाला करणार आहे स्वप्निल जोशी ह्याच्या आयुष्याचा प्रवास, त्यामुळे जर तुम्हाला एखादा प्रश्न स्वप्निलला विचारायचा असेल तर एक काम करा, पटकन माझ्या फेसबुक पेजवर जा, RJSHRUT II REDFM, RJ श्रुती रेड FM या नावाने माझं फेसबुक पेज आहे, ह्याला शोधा, लाईक करा आणि इथे मला नक्की मेसेज करा विथ युअर मोबाईल नंबर। टिल देन सुंदरी लाईट्स कॅमेरा ऍक्शन। मला सांग की तुझ्या फॅमिलीत कोण कोण होतं?
मी, आई आणि बाबा, आई वडील दोघेही बँकेत होते, बाबा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये होते, आई स्टेट बँकेत होती, दोघेही क्लार्क होते आणि मी, काही भाऊ बहीण नाही मला, त्यामुळे आम्ही तिघे। आमच्या बाजूच्या खोलीत वडिलांची आई राहायची आणि काका काकू आणि त्यांची मुलगी,
जॉईंट फॅमिली सारखं,
हा, म्हणजे बाजूबाजूच्या खोल्या, आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर आईची आई राहायची, कारण आई बाबांचं लव्ह मॅरेज आहे चाळीतलं, हा तळमजला आणि तो पहिला मजला असं।
आता कळतंय मला तुझा रोमॅन्स कुठून आला,
ऍब्सोल्युटली बाबांकडून आला 100%। तर आईचं घर समोर आहे, त्यामुळे तिकडे आजी, मामा, मामी, आता त्यांचा मुलगा, आणि सो मला माझ्या दोन्ही आजच्या बाजूला राहायच्या, तर मी जी बाबांची आई होती जी बाजूला राहायची तिला खालची आजी म्हणायचो, आणि जी पहिल्या मजल्यावर वरची आजी राहायची, आईची आई, तिला वरची आजी म्हणायचो, तर मला खालची आजी आणि वरची आजी, दोन आज्या होत्या।
हाउ स्वीट यार। पण स्वप्निलच्या ना आयुष्यात एक गोष्ट करायची राहून गेली, आता ही कोणती गोष्ट करायची राहून गेली हे जाणून घेण्यासाठी माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऐकत रहा लाइट्स कॅमेरा ऍक्शन। बरं, मला सांग की तुझं पेट नेम काय होतं?
सपा।
सपा हे कोणी ठेवलं?
आई, आई मला लाडाने सपा अजूनही म्हणते।
यु नो स्वप्निल म्हणजे इट मीन्स ड्रीम लाईफ, तर मला सांग की आई वडिलांच्या तुझ्याकडनं एक्सपेक्टेशन काय, ड्रीम्स होते
त्यांच्या माझ्याकडनं? काही अपेक्षा असतील तर त्यांनी कधी त्या मला सांगितल्या नाहीत किंवा लादल्या नाहीत, म्हणजे मी ऍक्टिंग करावी ही पण माझीच चॉईस होती किंवा मला आवडायचं, आणि मला आवडायचं म्हणून तेव्हा कोणी गॉडफादर नाही, इंडस्ट्रीत कोणाला ओळखत नाही, आणि तरी माझे आई वडील मला त्याच्यासाठी प्रोत्साहन द्यायचं, सो आय थिंक त्यांच्या माझ्याकडनं काहीच अपेक्षा नव्हत्या, आजही नाही आहेत।
त्यांनी तुला कोणत्या क्लासेसला वगैरे टाकलं का, ट्युशन्सला टाकलं का?
हो टाकलं ना, शाळे व्यतिरिक्त आय थिंक 8वी 9वी 10वी मला ट्युशन होते, त्याच्या आधी आई अभ्यास घ्यायची।
इतर कोणते स्पोर्ट्स क्लासेस वगैरे?
नाही यार, मी ह्याच्यात खूप चांगला होतो, एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये चांगला होतो, क्रिएटिव्ह फ्रंटवर म्हणजे नाटक, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा वगैरे, त्याच्यात खूप भारी होतो। स्पोर्ट्स मध्ये कधी दुर्दैवानी कधी मी काही इन्क्लाइन झालो नाही, आणि दॅट इज वन रिग्रेट इन लाईफ दॅट आय हॅव, की एकतरी स्पोर्ट यायला पाहिजे आपल्याला। जसं मला स्विमिंग खूप आवडतं पण मला स्विमिंग येत नाही, कारण लहानपणी जेव्हा स्विमिंग शिकायची इच्छा होती तर बॉम्बे जिमखाना, वेलिंग्टन जिमखाना, अमुक तमुक, तर तिथे तेव्हा 2 आणि 3 लाख रुपये मेंबरशिप्स होत्या, त्यामुळे मी नेहमी असं गमतीत म्हणतो की जेव्हा इच्छा होती तेव्हा पैसे नव्हते स्विमिंग शिकायचे, आणि आता पैसे आहेत तर आता वेळ नाही, सो ते एक राहून गेलं आयुष्यात।
पण एक गोष्ट मात्र त्याला खूप लवकर जमली, अगदी वयाच्या 9व्या वर्षीच, ते म्हणजे अभिनय। पण ह्याची सुद्धा एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हा किस्सा नक्कीच ऐका माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत एक्सक्लुसिव्हली ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन।
टेलिव्हिजन खूप लवकर मिळालं. मी वयाच्या 9व्या वर्षी रामायणात काम केलं, विच वॉज लाईक वन ऑफ द मोस्ट आयकॉनिक शोज दॅट वी एव्हर हॅड ऑन टीव्ही.
ते कसं घडलं?
चुकून मी गिरगावात नाटकात काम करायचो गणेशोत्सवात वगैरे, आणि गणेशोत्सवात मी 9 वर्षाचा होतो, आणि मला आठवतं मी डाकू खटखट सिंग धडधड सिंग नावाचे एक एकांकिका करत होतो. तेव्हा विलासराज जे ऍक्टर होते, जे आता दुर्दैवाने नाहीत, ज्यांनी रामायणात लवणासूर नावाच्या एका राक्षसाची भूमिका केली होती जी खूप गाजली होती, ते कोणाकडे तरी गणपतीला आले होते त्या 4 चाळींमध्ये, आणि माझं नाटक चालू होतं. त्यामुळे तिथे खूप केवास झाला होता की अरे विलासराज आलेत, विलासराज आलेत वगैरे. पण त्यांनी ते नाटक बघितलं आणि त्यांनी फाइंड आउट केलं की तो मुलगा कोण आहे, तो 8-9 वर्ष, तो चुणचुणीत आहे. कारण तेव्हा रामानंद सागर ऑडिशन्स घेत होते लवकुशसाठी, त्यांनी ऑलमोस्ट 5,000 मुलांचे ऑडिशन्स घेतले होते अक्रॉस इंडिया. आणि मग विलास काका माझ्या वडिलांना भेटले आणि ते म्हणले की ह्याचा मला फोटो मिळेल का, तर त्या वडिलांनी दिला. तर नंतर आई 2 दिवस कौतुक करत होती की सगळे त्यांचे फोटो काढत होते पण त्यांनी आमच्या मुलाचा फोटो मागितला वगैरे. पण आमच्या नकळत त्यांनी तो फोटो रामानंद सागरांच्या ऑफिसला दिला आणि नंबर घेतला होता आमचा. तर आमच्याकडे फोनही नव्हता तेव्हा, तर चाळीत तळमजल्यावर एकांकडे फोन असायचा आणि सगळ्यांचे निरोप आणि 1 रुपया देऊन तो फोन घ्यायचा वगैरे, ते सगळं होतं. आणि फोन आला बाबांना एक दिवशी, रामानंद सागरांच्या ऑफिसमधनं बोलतोय, रामायण सिरियल आहे त्याच्यात तुमच्या मुलाला कास्ट करायचं आहे, तर ऑडिशनसाठी भेटायला या अंधेरीला. तर बाबा म्हणले हा ठीक आहे येतो, आणि त्यांनी फोन ठेवला ते विसरले. विसरले म्हणजे त्यांचं असं होतं की हे ऑब्व्हियसली ही प्रँक आहे, कारण रामानंद सागर, रामायण मालिका आपण रोज टीव्हीवर बघतो, आपल्या मुलाचा नंबर कुठून मिळाला, फोटो शक्यच नाही. 3-1 फोन आले त्यांच्या 7 दिवसात. शेवटी एक दिवशी मोती सागरांचा फोन आला, जो त्यांचा मुलगा होता मोती अंकल, की आमचं ऑफिस तुम्हाला गेले 7 दिवस फोन करतंय, तुम्ही हो म्हणताय आणि तुम्ही येतही नाही, तुम्ही नाही म्हणत नाही, व्हॉट इज द प्रॉब्लेम? मग बाबांना कळलं की हे सगळं जेन्युइन आहे सगळं. आणि बाबा म्हणले की तुम्ही मला सांगा, तुम्ही जर माझ्या जागी असतात आणि असा एक रॅन्डम फोन आला असता की रामानंद सागरांना माझ्या मुलाला भेटायचं आहे, त्यांच्या मागे अख्खं जग लागले आता, तर मी का विश्वास ठेवीन? ते म्हणले की नाही, वी आर जेन्युइनली सिरियस, तुमचा फोटो आला आहे आमच्याकडे. मग बाबा मला नटराज स्टुडिओ अंधेरीला भेटायला घेऊन गेले त्यांना, आणि रामानंद सागर भेटले आणि ते म्हणले की मला ह्याचं लुक टेस्ट करायचं. तुम्ही आता आम्ही उत्तर रामायण बनवतोय, रामायणाचा पुढचा भाग, जे लवकुश आहेत त्यातला कुश या भूमिकेसाठी मला हा ऍप्ट वाटतो मुलगा. आणि मग माझ्या 3-4 लुक टेस्ट झाले आणि आय वॉज सिलेक्टेड.
ते म्हणतात ना की काही लोकांच्या नशिबातच एखादी गोष्ट लिहिलेली असते, आणि स्वप्नीलने नक्कीच नशीब काढलंय असं म्हणावं लागणार आहे. स्वप्नीलचा आयुष्याचा प्रवास उद्या परत तुम्ही ऐकालच माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन. तो कल मिलूंगी आपको इसी लोकेशन पर. Till then, 93.5 Red FM, बज जाते रहो. Cut it!